ॐ अस्य श्री अर्गलास्तोत्र महामंत्रस्य विष्णु ऋषिः अनुष्टुप् छन्दः श्री महालक्ष्मीर्देवता श्री जगदम्बा प्रीतये सप्तसदी पाटांगत्वेन जपे विनियोगः। ॐ नमश्चण्डिकायै मार्कण्डेय उवाच। ॐ जयत्वं देवी चामुण्डे जयभूता पहारिणी जय सर्वगते देवी कालरात्री नमोस्तुते। जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा शिवा क्षमा दात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते। मधुकैटभ विद्वंसी विधाद्रुवरदे नमः। रूपं देहि जयं देहि यचो देहि द्विषो जहि। महिषासुर निर्नाशी भक्तानां सुखदे नमः। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। धूम्रनेत्रवधे देवि धर्मकामार्थदायिनि। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। रक्तबीजवधे देवि चंडमुंड विनाशिनी। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। निशुंभ शुंभ निर्नाशी त्रैलोक्य शुभधे नमः। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। वंदितांग्रियुगे देवी सर्वसौभाग्यदायिनी। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। अचिंत्य रूपचरिते सर्वशत्रुविनाशिनी। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। नतेभ्यः सर्वता भक्त्या शापर्णे तुरितापहे। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। स्तुवत्भ्यो भक्तिपूर्वं त्वां चंडिके व्याधिनाशिनी। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। चंडिके सततं युद्धे जयंती पापनाशिनी। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। देहि सौभाग्यमारोग्यं देहि देवी परम सुखं। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। विधेहि देवी कल्याणं विधेहि विपुलां श्रियं। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। विदेहि हृद्विषतां नाशं विदेहि फलमुच्चकैः। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। शुराशुरशिरोरत्न निकृष्टशरणेऽम्बिके। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। विद्यावन्तं यशस्वन्तं लक्ष्मीवन्दं च मां गुरु। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। देवी प्रचण्डदोर्दण्डदैत्यदर्पनिषूधिनी। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। प्रचण्डदैत्यदर्भग्ने चण्डिके प्रणदाय मे। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। चतुर्भुजे चतुर्वक्त्र संस्तुते परमेश्वरि। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। कृष्णेन संस्तुते देवि शश्वत्भक्त्या सदाम्बिके। ರೂಪಂ ದೇಹಿ ಜಯಂ ದೇಹಿ ಯಶೋ ದೇಹಿ ದ್ವಿಷೋ ಜಹಿ ಹಿಮಾಚಲ ಸುಧಾನಾದ ಸಂಸ್ತುತೆ ಪರಮೇಶ್ವರಿ ರೂಪಂ ದೇಹಿ ಜಯಂ ದೇಹಿ ಯಶೋ ದೇಹಿ ದ್ವಿಷೋ ಜಹಿ ಇಂದ್ರಾಣಿ ಪದಿಸತ್ ಭಾವಪೂಜಿತೆ ಪರಮೇಶ್ವರಿ ರೂಪಂ ದೇಹಿ ಜಯಂ ದೇಹಿ ಯಶೋ ದೇಹಿ ದ್ವಿಷೋ ಜಹಿ ದೇವಿ ಭಕ್ತಜನೋ ತಾಮದತ್ತಾನಂದೋದಯಾಂಬಿಕೇ ರೂಪಂ ದೇಹಿ ಜಯಂ ದೇಹಿ ಯಶೋ ದೇಹಿ ದ್ವಿಷೋ ಜಹಿ ಭಾರ್ಯಾಂ ಮನೋರಮಾಂ ದೇಹಿ ಮನೋವೃದ್ಧಾನುಸಾರಿಣೀ ರೂಪಂ ದೇಹಿ ಜಯಂ ದೇಹಿ ಯಶೋ ದೇಹಿ ದ್ವಿಷೋ ಜಹಿ ದಾರಿಣೀ ದುರ್ಗಸಂಸಾರಸಾಗರಸ್ಯ ಶಲೋದ್ಭವೇ ರೂಪಂ ದೇಹಿ ಜಯಂ ದೇಹಿ ಯಶೋ ದೇಹಿ ದ್ವಿಷೋ ಜಹಿ ಇತಂ ಸ್ತೋತ್ರಂ ಪಠಿತ್ವಾ ತು ಮಹಾಸ್ತೋತ್ರಂ ಪಠೇನ್ನರಃ ಸಪ್ತಸದೀಂ ಸಮಾರಾಧ್ಯ ವರಮಾಪ್ನೋತಿ ದುರ್ಲಭಂ. ಇತಿ ಶ್ರೀ ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಪುರಾಣೇ ಅರ್ಗಳಾಸ್ತೋತ್ರಂ ಸಂಪೂರ್ಣಂ.